गोपी जन वल्लभ गिरिवर धारे यशोदानंदन ब्रज जन रंजन यशोदानंदन ब्रज जन रंजन यमुना तीर वन चारे यमुना तीर वन चारे जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय राधा माधव कुंज बिहारी जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतश डिवाइन ग्रेस अभय चरण अरविंद भक्ति वेदांत स्वामी महाराज प्रभुपाद की इस्कॉन ब्यूटी संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद की जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राजकाचार्य अष्टोत्तर शतश डिवाइन ग्रेस भक्ति सिद्धांत सरस्वती गोस्वामी महाराज श्रील प्रभुपाद की अनंत कोटि वैष्णव वृंद की नामाचार्य श्रील हरिदास ठाकुर की प्रेम से कहो श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद की श्री श्री राधा कृष्ण गोपिका श्यामकुंड राधा कुंड गिरी गोवर्धन की गंगा मैया यमुना मैया की तुलसी देवी भक्ति देवी की कलियुग पावन हरिनाम संकीर्तन की समवेत गौर भक्तवृंद की ताय गौर प्रेमानंदे ऑल ग्लोरीज टू असेंबल्ड डिवोटीज All glories to assembled devotees. All glories to Sri Guru and Sri Gauranga. Om Namo Bhagavate Vasudevaya. Om Namo Bhagavate Vasudevaya. वासुदेवाय नारायणं नमस्कृत्यं नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये नष्टप्रायेषु भद्रेषु नित्यं भागवत सेवया भगवतीरुत्तम श्लोके भक्तिर्भवति नैष्टिकी ग्रंथाश्रमद्भागवत स्कंद तीसरा अध्याय पहिला शीर्षक आहे विदुरांचे प्रश्न श्लोक क्रमांक 3 राजोवाच कुत्र क्षत्रुः भगवता मैत्रेयेण आस संगमः कदा वा सह संवाद एतत् वर्णय न प्रभो राजोवाच कुत्र क्षत्रुर्भगवता मैत्रेयेणास संगमः कदा वा सः संवाद एतद्वर्णयन प्रभो राजवाच कुत्र क्षत्तु भगवता मैत्रेयेणास संगमा कदा वा सः संवाद एतद्वर्णयन प्रभो राजवाच कुत्र क्षत्तु भगवता मैत्रेयेणास संगमा कदा वा सः संवाद एतद्वर्णयन प्रभो
राजवाच
राजोवाच कुत्र क्षत्तु भगवता मैत्रेयेणास संगमा कदा वा सः संवाद एतद्वर्णयन प्रभो राजा उवाच परीक्षित महाराज म्हणाले कुत्र कोठे क्षत्तु विदुरांची भगवता आणि परम पूज्य मैत्रेयेण मैत्रेयांशी आस झाली संगमः भेट कदा केव्हा वा सुद्धा सह बरोबर संवाद संवाद चर्चा एतत् हे वर्णय वर्णन करा नः आम्हास प्रभो हे प्रभो भाषांतर आणि तात्पर्य शिल प्रभुपाद यांच्या द्वारा परीक्षित महाराजांनी सुखदेव गोस्वामींना विचारले महात्मा विदुर आणि परमपूज्य मैत्रेय मुनी यांची भेट व चर्चा कोठे व केव्हा झाली हे प्रभू कृपा करून आम्हाला हे वर्णन करून सांगा. तात्पर्य शौनक ऋषींनी ज्याप्रमाणे सुत गोस्वामींना प्रश्न विचारले आणि सुत गोस्वामींनीही त्यांना उत्तरे दिली त्याचप्रमाणे श्री सुखदेव गोस्वामींनीही परीक्षित महाराजांच्या प्रश्नांना उत्तर दिले. विदुर आणि मैत्रेय या दोन महात्म्यांमध्ये घडलेली अर्थपूर्ण चर्चा समजून घेण्याची राजाला अतिशय उत्कंठा होती. ओम ज्ञान तिमिरंधस्य ज्ञानांजन शलाकय चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदान्तिकं वन्देहं श्रीगुरो श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सगणरघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादान् सह गणललिता श्रीविशाखान्वितांश्च हे कृष्णा करुणा सिंधु दीनबंधु जगतपते गोपेश गोपिका कांत राधा कांत नमोस्तुते सप्त कांचन गौरांगी राधे वृंदावनेश्वरी वृषभानुसुते देवी प्रणमामि हरिप्रिये पांचाकल्पतरुभ्यश्च कृपासिन्धुभ्यैव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः जय श्री कृष्ण चैतन्य प्रभो नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासदि गौर भक्तवृंद हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राजोवाच कुत्र शक्तुर्भगवता मैत्रेणास संगम कदा वा सह संवाद एतद् वर्णय न प्रभो परीक्षित महाराज महाराजांनी सुखदेव गोस्वामींना विचारले महात्मा विदूर आणि परम पूज्य मैत्रेय मुनी यांची भेट व चर्चा कोठे व केव्हा झाली हे प्रभो कृपा करून आम्हाला हे वर्णन करून सांगा. त्या ठिकाणी तिसऱ्या स्कंदाची सुरुवात होते. सुखदेव गोस्वामींनी याची सुरुवातच विदुरांचं वर्णन करून केली आणि सुरुवातच सांगायला सुरुवात केली की कशा प्रकारे आपल्या वैभवशाली घराचा त्याग करून विदुर अरण्यात निघून गेले. तर या ठिकाणी अनेक गोष्टी आपल्याला या एवढ्या छोट्याशा श्लोकावरून आणि तात्पर्यावरून आपल्याला पाहायला मिळतात. सगळ्यात महत्वाची गोष्ट यामध्ये चर्चेबद्दल आणि ही चर्चा झाली विदुर आणि मैत्रेय यांच्यामध्ये आणि ही चर्चा परीक्षित आणि सुखदेव गोस्वामींच्या चर्चेमध्ये आम्हाला दिसून येते आणि परीक्षित आणि सुखदेवांची चर्चा सुध गोस्वामी आणि शौनक मसींच्या चर्चेमधून दिसून येते. तर एकूण संपूर्ण भागवत आणि वैदिक शास्त्र हे केवळ अशा प्रकारचे संभाषण आहेत. भक्तिरसामृत सिंधू पण आपण रोज सकाळी वाचतो त्यामध्ये पण रूप गोस्वामींनी आपल्याला या प्रकारे अनेक ठिकाणचे संदर्भ देऊन प्रत्येक घटना कशा प्रकारे एक जोडलेली आहे एक विषयांची वर्गवारी करून आपल्याला भक्तीचं असं एक सार तत्व आपल्याला देत आहे. असंच सार तत्व हे प्रत्येक संवादामधून श्रीमद भागवतामधून आपल्यापर्यंत आलेलं आहे. तर एवढं काही लिखाण आहे चार वेद पुराण इतिहास वगैरे तर या सगळ्यांमध्ये घटना नमूद केलेल्या आहेत आणि या सगळ्या घटनांचं सार सर्वस्व काय असेल तर ते श्रीमद भागवत आहे. वेदांतावरील अतिशय प्रामाणिक अधिकृत अशी टीका आणि या भागवतामध्ये जो काही उल्लेख आलेला आहे जो काही श्लोक आलेला आहे हा प्रत्येक श्लोक प्रत्येक शब्द न शब्द अतिशय महत्वाचा आणलेला आहे. म्हणून केवळ एक साधा प्रश्न जरी या ठिकाणी असला परीक्षित महाराज या ठिकाणी विचारतायत सुखदेव गोस्वामींना की मला त्याचं वर्णन करून सांगा आणि श्रील प्रभुपाद याचं भाषांतर करताना तात्पर्यामध्ये म्हणतायत की कशा प्रकारे परीक्षित महाराजांना हे जाणण्याची उत्कंठा होती. तर अशी उत्कंठा ही एका आध्यात्मिक मार्गावरील व्यक्तीला अतिशय महत्वाची आहे. एकदा परमगुरु जगन्नाथ महाराज प्रवचन देत होते आणि ते म्हणाले की आज इतके सर्वजण श्रीमद भागवत वर्गासाठी जमलेले आहेत पण ज्या वेळेला परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामी यांच्यामध्ये आता भागवताचं कथन होणार आहे हे ज्या वेळेला समजलं त्यावेळेला केवळ याच गावातील लोक आले असं नाही म्हणजे गंगेच्या किनारी श्लोकाउपात या ठिकाणी सुरुवातीला उपोद्घात याच्यामध्ये म्हणतायत प्रस्तावनेमध्ये की हस्तिनापूर हे आजचं दिल्ली आहे आणि दिल्ली या ठिकाणी हस्तिनापूर मध्ये परीक्षित महाराज आणि सुखदेव गोस्वामींचा संवाद चाललेला आहे. म्हणजे काय केवळ त्या आसपासच्या आजूबाजूच्या गावातले लोक तेवढे आले नाही, तर म्हणाले त्यावेळेला अनेक ब्रह्मांडामधून पण लोक आले, अनेक लोकांमधून लोक धावून आले काही क्षणात. केवळ या उत्सुकतेनं या उत्कंठेनं की आपल्याला काहीतरी या ठिकाणी आपल्या जीवनासाठी या संपूर्ण समाजासाठी सगळ्यात महत्वाची अशी घटना या ठिकाणी घडणार आहे आणि ती आपल्याला श्रवण करण्यासाठी गेलं पाहिजे. शौनकादी ऋषी 80,000 ऋषी होते एका छोट्याशा अरण्यामध्ये आणि सुध गोस्वामी श्रीमद भागवताचं कथन करत होते. जो संवाद आधी घडला होता अत्यंत ऐतिहासिक होता, त्या संवादाकरिता अनेक लोकांमधून सर्वजण त्या ठिकाणी उपस्थित होते, तशीच परिस्थिती या ठिकाणी आज दिसते. अनेक लोकांमधून असे लोक एकत्र येऊन उत्कंठेनं याचं श्रवण करतायत, तरीही त्यांची उत्कंठा किती महान आहे. तर महाराज ते सांगत होते की आपण किती आपली उत्कंठा किती मोठी असली पाहिजे. श्रील प्रभुपादांनी किती परिपूर्ण व्यवस्था आपल्या मंदिरांमध्ये दिलेली आहे, ज्या ठिकाणी ते म्हणतात की रोज श्रीमद भागवताचं श्रवण झालं पाहिजे, कथन झालं पाहिजे. मग तो श्लोक आपल्याला भयातकरी वाटेल की काय महत्वाचा नाही. आज आपल्याला भयातकरी वाटेल की कोण बोलणार आहे, त्याचं काय ऐकायचं, आपण चांगला कोण असेल का मग त्याचं ऐकूया या प्रकारे. पण श्रील प्रभुपादांनी दिलेली ही जी काही पद्धती आहे इतकी परिपूर्ण आहे, कारण ह्या केवळ चर्चेमधूनच सगळ्या समाजाचं भवितव्य ठरणार आहे. आता कोणी म्हणेल की अशा प्रकारचे केवळ एक संवाद इकडे चालतात तर यानं जगाचं काय कल्याण होणार आहे. जसं गल्लीच्या कट्ट्यावर बसून लोक चर्चा करतात, श्रील प्रभुपाद पहिल्या स्कंदामध्ये ह्याचं वर्णन करतात प्रश्नोत्तरांच्या बाबतीत सांगताना की पक्षी पण रोज सकाळी उठून चिवचिवाट करतात आणि रोज आपलं खाणं कुठे आहे, माझा आजचा दिवस कसा जाईल वगैरे याबद्दल केवळ चिवचिवाट करत असतात. तसेच इतर सगळे लोक आला की उठल्या पेपरमध्ये काय चर्चा गावची आणि मग मॅगझिन्स काय वेळ जात नाही म्हणून इकडे तिकडे जाणं, ह्याच्यावर त्याच्यावर आपल्या सगळ्याचे कॉमेंट्स मारत बसणं, आपला तो विषयच नसतो तरी सुद्धा. आणि मग या सगळ्या चर्चेमधून काय मिळणार आहे त्यांना, काही नाही, केवळ वेळेचा अपव्यय. आणि हे केवळ जाणल्यानं आणि अशाच लोकांना वाटतं की काय मंदिरात बसून रोज भागवत ऐकायचं, अशा आध्यात्मिक चर्चांमध्ये काय निघणार आहे. तर या प्रकारे हा देखील लोकांना एक वेळेचा अपव्यय वाटतो. काहीतरी कृती केली पाहिजे, लोक म्हणतात काहीतरी धर्म करा, धर्माचं आचरण करा. धर्माचं आचरण म्हणजे एका ठिकाणी बसून केवळ ऐकणं नाही, तर तुम्ही त्या धर्मासाठी काहीतरी कार्य करा. पण आपल्याला हे परिपूर्ण या ठिकाणी पूर्ण साक्ष आहे की जे काही आतापर्यंत वैदिक शास्त्रांमध्ये आपल्याला आढळतं हे केवळ चर्चेचाच विषय आहे, हे केवळ एक संभाषणच आहे. आणि या संभाषणामधून काय काय होणार आहे, सगळ्यात महत्वाचं घडतं ते म्हणजे आपलं चित्त शुद्ध होतं. ज्यावेळेला श्रीमद भागवत याचं श्रवण कोणी करतो, कथन कोणी करतो, तर त्या दोघांनाही याचा लाभ होतो, तितकाच लाभ होतो. आणि जेव्हा चित्त शुद्ध होतं तेव्हा प्रत्येक क्रिया ह्या अतिशय चांगल्या प्रकारे योग्य बुद्धीनं योग्य मार्ग सापडल्यानं आपण करू शकतो. पण एखाद्याला जर त्याची बुद्धी स्थिर नाहीये, मन त्याचं नेहमी चंचल आहे आणि अशा याच्यामध्ये त्याला कुठलंच ज्ञान नाही, मग त्या माणसाची गती काय होईल. कुठे जाईल तो? संपूर्ण जग हे समस्यांनी भरलेलं आहे, प्रत्येक ठिकाणी समस्या आहेत. आणि किती समस्या आहेत? असंख्य. प्रत्येक समस्यांवर समाधानच आपण प्रत्येक वेळेला काढत असतो. जर भगवद्गीतेच्या अभ्यास वर्गामध्ये आपण सांगतो की आपण नेहमी समस्यांचं समाधानच करत बसतो. जीवन म्हणजे काय आहे? केवळ एक तडजोड आहे. आणि तडजोड कशासाठी? वेगवेगळ्या समस्या येतात म्हणून आपण तडजोड करायची. भूक समस्या आहे, मग खाल्लं की समस्येचं समाधान, पुन्हा भूक लागणार, तहान लागणार, इकडे जायचंय तिकडे जायचंय, हे यांची यांचं लग्न आहे, त्यांचं हे हा कार्यक्रम आहे, तो कार्यक्रम आहे, प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी समस्या येतात. आणि मग प्रत्येकाचं समाधान करत आपलं जीवन चालत असत. पण जर अशा प्रकारच्या समस्या असतील आणि जर त्या व्यक्तीला काही ज्ञान नाहीये, बुद्धी स्थिर नाही, मन चंचल आहे, मग त्या माणसाची गती काय होईल? म्हणून ह्या प्रकारच्या चर्चा जेव्हा परिपूर्ण आध्यात्मिक दिव्य स्तरावर होतात, ह्या एक तर चित्त शुद्ध करतात, बुद्धी स्थिर करतात, मनाला नियंत्रित करतात. आणि अशा रीतीनं जेव्हा व्यक्ती कार्य करतो तेव्हा तो मग निश्चितच जे काही कार्य होणार आहे हे केवळ त्याच्याच भल्यासाठी नाही तर सगळ्या समाजाच्या भल्यासाठी होतं. त्या व्यक्तीला कधीच असं वाटणार नाही की आपण कुठेतरी चुकतो आहोत आणि आपण एका योग्य मार्गावर आहोत. आणि एवढंच नाही तर संपूर्ण समाजाला देखील तो त्या आत्मवत सर्व भूतेषु या प्रकारे तो पाहतो. स्वतःलाच संपूर्ण समाजातला स्वतःलाच समाजामध्ये पाहतो आणि मग कोणाला फसवण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये येणार नाही, कोणाला त्रास देण्याची प्रवृत्ती त्याच्यामध्ये येणार नाही. त्या प्रकारे परिपूर्ण समाज व्यवस्था या ठिकाणी निर्माण होते. म्हणून या प्रस्तावनेमध्ये श्रील प्रभुपाद आपल्याला खूप सुंदर गोष्टी या केवळ चर्चेमधून देत आहेत. का बरं ही चर्चा जी सुखदेव गोस्वामी, परीक्षित महाराज, सिद्ध गोस्वामी, शौनकादि ऋषी, मैत्रेय विदूर यांच्यामध्ये झाली, ही का इतकी महत्वाची आहे? तर ते सांगतात की या सर्व घटनांना खऱ्या अर्थानं बघितलं तर काल किंवा एक क्रॉनॉलॉजी किंवा या ठिकाणी म्हटलेलं आहे एका घटनांच्या क्रमवारीला की ही घटना आज झाली का, परवा झाली का, नंतर झाली, आधी झाली, ह्याची काही आवश्यकता नाही. पण या घटनांमध्ये जे सार दिलेलं आहे त्याचं जर आपण ढसा स्वादन अगदी पूर्ण दृढ निश्चयानं पूर्ण एकाग्रतेनं जर आपण श्रवण केलं तर मग त्या खऱ्या संभाषणाचा आपल्याला लाभ होणार आहे. जोपर्यंत आपण या प्रकारे करत नाही तोपर्यंत त्याचा लाभ आपल्याला होणार नाही. म्हणून म्हणतात प्रभुपाद, वन नीड्स ओनली अटेन्शन. केवळ या सगळ्या संभाषणाची चर्चा जी काय चाललेली आहे ती केवळ श्रवण करण्यासाठी आपण एकाग्रता ही फार महत्वाची आहे. आणि म्हणून हा ही केवळ एक ऐतिहासिक अशी घटना आहे म्हणून नव्हे, ऐतिहासिक तर आहेच पण एक अमूल्य आहे जी आपल्या जीवनाला घडवणारी आहे. मग या सगळ्यांच्या चर्चेमधून आपण जेव्हा श्रवण करतो तेव्हा मग आपलं जीवन घडणार आहे. म्हणून प्रभुपाद इथे सांगतायत की कशा प्रकारे निरनिराळ्या स्तरावरच्या लोकांना ही चर्चा लाभदायक आहे. प्रभुपाद श्रीमद भागवताचं हे वर्णन करतायत, पहा कसं ते म्हणतायत की ज्यांना भारतीय संस्कृतीचा गाभा काय आहे हे जाणण्याची ज्यांची जिज्ञासा आहे त्यांना श्रीमद भागवत हे अनेक पैलूंवर परिपूर्ण दृष्टी देतं. कोणाला जाणायचं की भारतीय संस्कृती काय होती तर श्रीमद भागवत वाचलं की आपल्याला परिपूर्णता यामध्ये मिळेल की नेमकं कशा प्रकारे वैदिक समाज होता, कशा प्रकारे याचं आचरण चालायचं वगैरे. आणि तेही टू द पॉइंट, म्हणजे अगदी इतर अनेक ठिकाणी वर्णन ऐकण्याची काही आवश्यकता नाही. श्रीमद भागवत ऐकलं की त्यामधून आपल्याला त्याचं सगळ्याच सार आपल्याला मिळणार आहे. जो कोणी धर्म आणि तत्वज्ञान त्यांचा तुलनात्मक अभ्यास करण्याचा प्रयत्न करतोय, तर अशा व्यक्तींना दिकीर श्रीमद भागवत हे जे काही आध्यात्मिक वारसा लाभलेला आहे श्रीमद भागवतामुळे, तर त्याच्यावर एक पारदर्शक दृष्टी, ट्रान्सपरंट, एका जसं स्पष्टपणे आपल्याला काही सांगायचं बघायचं असेल, कशी तुलना आहे तत्वज्ञान आणि धर्म, कारण आजकाल जगामध्ये याच्यामध्ये सगळा गोंधळ आहे. कोणी धर्म पालन करतो पण त्याचं तत्वज्ञान त्यांना माहीत नाही. सगळे स्वतःला हिंदू म्हणवतात, मुसलमान म्हणवतात, ख्रिश्चन म्हणवतात, पण त्यांच्या धर्माचं तत्वज्ञान त्यांना माहीत नाही. श्रील प्रभुपाद नेहमी याचं वर्णन, नेहमी या प्रकारे ख्रिश्चन लोकांशी वाद घालायचे. कोणी जर विचारायला आला आणि वाद घालायला आला, प्रभुपाद म्हणाले, पहिला हे सांगा की तुम्ही पहिलं तुमचं जे तत्व तुम्हाला सांगितलेलं आहे डाव शाल नाटकी, ते का तुम्ही पालन करत नाही, का तुम्ही मारता, का प्राण्यांची हत्या करता? म्हणजे पहिलंच तत्व तुम्हाला कळालेलं नाही तर मग इतर अनेक भगवंताला जाणण्याची तर गोष्टच दूर. एक साधं तुम्हाला नियम सांगितलेला आहे जीवनामध्ये कसं वागायचं, ते तुम्हाला जमत नाही. तर या प्रकारे धर्म आणि धर्माचं तत्वज्ञान ह्याच्यामध्ये लोकांचा काहीच ताळमेळ नाहीये. हिंदू जरी स्वतःला म्हणून घेतले असले तरी सुद्धा त्या हिंदू धर्मामध्ये काय सांगितलेलं आहे, केवळ एक बायाचकारी म्हणतात, भगवद्गीता पण वापरतात पण सर्व धर्मांपरित्यज्य एवढंच म्हणतात, पुढचं काही नाही म्हणणार. किंवा कर्मण्येवाधिकार असते एवढं म्हणते, महाफलेषु कदाचन, बस. पण ते कशा प्रकारे केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, नुसतं कर्म करा आणि त्या फळाची अपेक्षा करू नका. तर याचं मूळ जे तत्व आहे तेच कोणाला मिळत नाही. तर श्रीमद भागवत हे परिपूर्णरित्या एका अगदी स्पष्टपणे आपल्या धर्म आणि तत्वज्ञान ह्याच्यामधला एक संबंध, एक मेळ आपल्याला साधून देतो. त्यानंतर जे कोणी समाजकार्य करणारे आहेत त्यांच्यासाठी एक शांततामय आणि शास्त्रीय तत्वावर आधारित असे एक वैदिक संस्कृतीची कार्य या ठिकाणी आपल्याला आढळतील. ज्याला समाजकार्य करायचंय निश्चितच समाजाचं भलं करायचंय. कोणाला त्याला दुःखी तो पाहू शकत नाही, कोणालाही कष्ट झालेले आणि त्याचबरोबर सगळ्यांना सुविधा सगळ्या मिळालेल्या हे त्याला पाहण्याची इच्छा असते. म्हणून तर लोक अशा थोड्या थोड्या याच्यावरून कित्येक जवळजवळ 99% लोक केवळ स्वार्थावरच करतायत. काही थोडके लोक आहेत जे खरोखर समाजकार्य करण्याचा प्रयत्न करतायत. आणि मग अशा लोकांसाठी जे प्रामाणिक आहेत आणि ज्यांचा पाया आध्यात्मिक आहे त्या लोकांना श्रीमद भागवत एक परिपूर्ण समाजव्यवस्था कशा प्रकारे चालते, कशा प्रकारे परिपूर्ण समाजकार्य होऊ शकतं याच्यावर दृष्टी श्रीमद भागवत देऊ शकतं. त्यानंतर जे साहित्य आणि वाङ्मयाचे जे विद्यार्थी आहेत अशा लोकांसाठी श्री प्रभुपाद म्हणतात एक मास्टरपीस आहे श्रीमद भागवत. म्हणजे याच्यासारखा आणखीन दुसरा कोणताच ग्रंथ नाही. की वाङ्मय काय असेल, साहित्य काय असलं पाहिजे, तर हे श्रीमद भागवतापेक्षा आणखीन दुसरं कोणीच काही सांगू शकणार नाही. यामधील रचना, यामधील काव्य, ह्या सगळ्याच बाबतीत व्याकरण, वर्णन, तर या प्रत्येका बाबतीत श्रीमद भागवत याची तुलना आणखीन कोणाशी करू शकत नाही. कारण सर्व शास्त्रांचं सार श्रीमद भागवतामध्ये. म्हणून श्रीमद भागवत अशा वाङ्मयाच्या उत्सुक जिज्ञासू विद्यार्थ्यांना देखील श्रीमद भागवत एक परिपूर्ण असा आधार आहे. आणि जे मानसशास्त्राचे विद्यार्थी आहेत, सायकॉलॉजिस्ट, यांच्यासाठी श्रील प्रभुपाद म्हणतात की खऱ्या चेतनेचं स्वरूप काय आहे, ते लोक चेतनाच बघतायत. मनाच्या स्तरावर कशा प्रकारे लोकांमध्ये गोंधळ झालेला आहे, कशा प्रकारे लोक मानसिक स्तरावर बिघडत चाललेले आहेत आणि मग बिघडणाऱ्या व्यक्तींना ठीक करण्याची प्रवृत्ती त्यांच्यामध्ये आहे, किंवा अर्थातच सगळं काही पैसे वगैरे घेऊनच हे लोक करतात, आणि मग शेवटी शेवटी स्वतःच माणसं मनोरुग्ण होऊन बसतात. कारण का त्यांना त्याचा पायाच माहित नाही की त्यांना कोणत्या स्तरावर त्यांचा उपचार केला पाहिजे. म्हणून आम्ही एकदा एका व्यक्तीला घेऊन गेलो होतो एका मनोरुग्णाकडे, आणि मग त्या बघितल्यानंतर आम्हाला वाटायला लागलं की हा डॉक्टर आहे की हाच एक मनोरुग्ण आहे. कारण त्याची दृष्टी तशी होती. आम्ही सगळे तिघ दोघ जण समोर बसलो होतो आणि एक आम्ही एकाला घेऊन गेलो होतो की याला जरा तपासा वगैरे, आणि तो त्याला बघण्याऐवजी आमच्या सगळ्यांकडे बघत होता. आम्ही कोण आहे आणि प्रत्येकाला तो वेगवेगळे प्रश्न करायला लागला. शेवटी मग संभ्रम पडला की काय आम्हाला विचारतोय की याला बघायचं याला. शेवटी मग एकट्याने सांगितलं, डॉक्टर साहेब आम्हाला नाही यांना बघा. नंतर नाही 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 तुम्हालाही बघितलं पाहिजे मला. तुमची मला सगळी माहिती तुमची मला पाहिजे. असे ना ठीक आहे घ्या सगळी माहिती. या प्रकारे हे लोक केवळ अशा लोकांच्या मागे लागल्यामुळं ते स्वतः एक मनोरुग्ण होऊन बसतात. का? कारण त्यांना खरं मन काय आहे, कशा प्रकारे मन कार्य करतं, चेतना म्हणजे काय, त्याचा हेच माहित नाही तर त्याचा उपचार कसा करेल. तरी सुद्धा मग गोळ्या वगैरे देऊन लोकांना झोपवतात आणि मग त्यांना बरं वाटतं, यांनाही बरं वाटतं, त्यांना पैसे मिळालेले असतात वगैरे. आणि आजकाल तर जगामध्ये हा रोग जास्तच बळावणार आहे. आणि एका सामान्य अगदी छोट्या छोट्या गोष्टीमधून मानसिक तणाव इतका वाढतो लोकांमध्ये. एवढंच बाहेरचं तर सोडाच, भक्तांमध्ये देखील घराघरामध्ये भक्ता भक्तांमध्ये जेव्हा होतं तेव्हा सुद्धा संताप येतो. तेव्हा सुद्धा लोक वैफल्यग्रस्त होऊन जातात आणि मग हा भक्त असाच का वागतो, तो असाच का वागतो वगैरे, या प्रकारे त्यांना मानसिक ताण येतो. तरी जरी आपण या मार्गावर असलो तरी सुद्धा आपल्याला हा त्रास भोगावा लागतो. तर या प्रकारे श्रील प्रभुपाद श्रीमद भागवताचा आधार घेण्यासाठी सांगतायत की अशा लोकांना चेतनेचं स्वरूप काय आहे, खऱ्या चेतनेचं स्वरूप, त्यानंतर मनुष्याचं आचरण काय असलं पाहिजे, आणि बरोबर त्यानंतर व्यक्तित्वाचा तात्विक अभ्यास, एक व्यक्ती म्हणजे काय, याचा परिपूर्ण अभ्यास श्रीमद भागवत आपल्याला देऊ शकतं. म्हणून अशा लोकांसाठी देखील श्रीमद भागवत आधार आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आध्यात्मिक मार्गावर आहे, मग ते मुक्तीच्या मार्गावर असेना किंवा कोणाच्याही मार्ग कुठल्याही पथावर असेना, कर्मकांड ज्ञानकांड कशाही रीतीनं असेना, श्रीमद भागवत एकच असं आधार आहे की त्यांना परिपूर्णता कुठे जर प्राप्त करायची असेल तर त्यांनी भागवताचाच आश्रय घेतला पाहिजे. म्हणून एक साध सरळ आणि व्यावहारिक मार्गाचं मार्गदर्शन श्रीमद भागवत अशा आध्यात्मिक मार्गावरील लोकांना करतं. तर या प्रकारे श्रीमद भागवत आणि यामधील ही चर्चा आपल्याला एक परिपूर्णता आपल्या स्वतःसाठी मिळवून देते. म्हणून ही केवळ चर्चा ही काही बाहेरील कट्ट्यावरील चर्चासारखी नाहीये. केवळ या चर्चेमधून सगळ्यांच्या चेतनेचा विकास होणार आहे आणि या चर्चेमधूनच संपूर्ण समाजाचं भवितव्य ठरणार आहे. कारण एक एक व्यक्तीनं समाज बनतो, एक एक व्यक्तीनं सर्व काही बनतं. तर म्हणून तशा प्रकारे जर प्रत्येक व्यक्तीनं स्वतः बदलायचा प्रयत्न केला, एकदा श्रीधर महाराज प्रवचन देत होते तर ते म्हणाले की लोक इतका समाज स्वच्छ करण्यासाठी हे करण्यासाठी वगैरे अभियान उघडतात पण खऱ्या अर्थानं स्वच्छता त्यांना माहितच नाही. जसं ते म्हणतात की पाश्चात्य जगात तर आम्ही कधी बघत नाही पण भारतामध्ये स्वच्छता म्हणजे काय, स्वतःचं घर स्वच्छ करायचं आणि सगळा कचरा शेजारच्या घरासमोर आणून टाकायचा, ही झाली स्वच्छता. तर ही खरी स्वच्छता आहे का? नाही. तर याच प्रकारची समाज व्यवस्था जर झाली तर सगळेच या प्रकारे भांडत बसतील आणि मग कुठे स्वच्छता राहणार? आंतरिक स्वच्छता तर नाही, बाह्य पण नाही. तर म्हणून हे हे फार महत्वाचं आहे की आध्यात्मिक मार्गावरील लोकांना. म्हणून ही चर्चा आपल्याला आंतरिक बाह्य सर्व प्रकारे शुद्धीकरण करून देणारी आहे. आणि केवळ याचं श्रवणच आपल्याला ज्ञान आणि शुद्धता दोन्ही मिळून देणार आहे. म्हणून या प्रकारे श्री प्रभुपाद या ठिकाणी सांगतायत की अशी राजाला उत्कंठा होती की ती चर्चा काय झाली हे जाणून घेण्यासाठी. पण आपली उत्कंठा असते की कोण आपल्याबद्दल काय चर्चा केलं हे जाणण्याची. की आपण बाबा माझ्याबद्दल हिने असं बोलला, तसं बोलला, हे बोलला, ते बोलला, आणि मग नुसता याची खेचायची, त्याची खेचायची, यामध्येच आपलं सगळं लक्ष लागलेलं असतं. जगामध्ये काय चालतं हेच चालतं. आणि ते जर भक्त पण करायला लागले तर मग काय, कशी समाज व्यवस्था निर्माण होणार, कशा प्रकारे त्यांची स्वतःची तरी प्रगती कशी होणार. की कोणी माझ्याबद्दल असा बोलतो, कोणी त्याच्याबद्दल असा बोलतो, म्हणून या प्रकारे जर खेचाखेची चाललेली असेल तर ही केवळ निव्वळ एक प्रजल्प आहे. आणि असा प्रजल्प कोणाच्याच भल्याचा नाहीये. पण राधानाथ महाराज एकदा सांगत होते, कोणाला जर अशा प्रकारचा प्रजल्प करायचा असेल तर मग त्याने सरळ चौपाटीवर जायचा, आणि तेही मुंबईच्या चौपाटीवर. का? मुंबईची चौपाटी सगळ्यात घाण चौपाटी आहे. आणि त्या चौपाटीवर येणारं जे पाणी आहे समुद्राचं, ते सगळ्या मुंबईची घाण घेऊन येतं. त्यामुळं सगळ्यात घाणेरडी जागा त्या ठिकाणी जाऊन तुम्ही प्रजल्प करा. तुमच्या तोंडातली जी घाण आहे ती त्या ठिकाणी टाका. त्यांना मंदिरामध्ये काही स्थान नाही, त्यांना भक्त होण्याचा देखील काही पात्रता नाही. तर म्हणून या प्रकारे जर आपण उत्कंठित असलो की दुसरा भक्त आपल्याशी काय बोलतो, माझ्याबद्दल काय चर्चा करतो, मी त्याला असं बघून घेतो, मी त्याला तसं बघून घेतो, हा असा आहे, तो तसा आहे, तर या प्रकारचे प्रगल्प हे नेहमी अशा प्रकारची उत्कंठ ठेवलं की कशा प्रकारे समाज निर्माण होणार, कशा प्रकारे आपला स्वतःचा तरी आध्यात्मिक विकास होणार, कधीच शक्य नाही. तर म्हणून ज्या चर्चा अशा महान भक्तांमध्ये झाल्या त्या चर्चेचा अभ्यास करणं, त्या चर्चेला जाणून घेणं हे आपल्या जीवनाचं ध्येय आहे. आणि ते परीक्षित महाराज आपल्या उदाहरणाने या ठिकाणी दाखवत आहेत. सद्विद्धी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया. त्याच्या तात्पर्यामध्ये श्रील प्रभुपाद सांगतात की आध्यात्मिक ज्ञान जाणून घेणं हे इतकं कठीण आहे, कारण हे ज्ञानच इतकं क्लिष्ट आहे. याला जर सरळपणाने जाणून घ्यायचं असेल तर आपल्याला गुरुचा आश्रय, त्याच्याशिवाय दुसरा मार्ग नाही. आणि गुरुचा आश्रय घेतला ह्याचा अर्थ गुरुनी जे सांगितलेलं आहे त्याचं तंतोतंत आकलन करावं आणि पालन करावं. आणि मग गुरूंकडे गेल्यानंतर केवळ हीच चर्चा होणार, एक प्रामाणिक स्तरावरील चर्चा की मला माझ्या जीवनाचं ध्येय माहित नाही, कृपया तुम्ही मला सांगा, मला मार्गदर्शन करा, जेणेकरून मी पालन करू शकेन, आणि मला हे पालन करण्याची इच्छा आहे. म्हणून अशी अशा प्रकारे नम्रतेने त्यांना प्रश्न विचारून त्यांची सेवा करून मग तेव्हा आपल्याला हे गुपित जे काय आहे ते आपल्याला कळेल. म्हणून भागवतामध्ये श्रीमद भगवद्गीतेमध्ये श्रील प्रभुपाद ह्याच्या पण प्रस्तावनेमध्ये सांगतात की जगातील सगळ्यात ऐतिहासिक चर्चा झाली ती कृष्णाने अर्जुनामध्ये. सर्वात परम भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचा परमश्रेष्ठ भक्त अर्जुन यांच्यामधील चर्चा. आणि प्रभुपाद भगवंत सदा सांगतात मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम. तर खऱ्या अर्थानं भगवंतांचा भक्त झालं ह्याचं लक्षण काय आहे, ह्याचं लक्षण हेच आहे की ही चर्चा. दोन भक्त एकत्रित आले तर माझ्याबद्दल मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यं तुष्यन्ति च रमन्ति च. माझ्याबद्दलची चर्चा करतात. या प्रकारे भगवान सांगतात एकमेकांबद्दलची नाही तर माझ्याबद्दलची. म्हणजे भगवान, भगवंतांचे भक्त आणि भगवंतांच्या लीला नामरूप गुण लीला यांच्याबद्दल चर्चा करतात. आणि ज्या वेळेला अशी चर्चा होते या चर्चेचाच परिणाम श्रील प्रभुपाद तात्पर्यामध्ये सांगतात की त्या भक्तिलतेला खतपाणी मिळतं आणि ती भक्तिलता वाढत जाते आणि थेट गोलोक मध्ये भगवान श्रीकृष्णांच्या चरणावर जाऊन विसावते. पण इतर अनेक चर्चा या केवळ भक्तिलतेला न वाढवता इतर अनेक ज्या तण वाढतं त्या तणांना वाढवतं आणि भक्तिलता खुंटते. तर म्हणून जेव्हा अशा प्रकारची चर्चा होते भक्तांमध्ये ती केवळ भगवान भगवंतांचे भक्त याबद्दलच असली पाहिजे. एक प्रामाणिक आणि सगळ्यांचा विकास करणारी असली पाहिजे. आणि अशा चर्चा जाणून घेण्यासाठी आपण परीक्षित महाराजांप्रमाणे उत्कंठित असलं पाहिजे. हरे कृष्ण. कोणाला काही टीका आहेत? याचा अर्थ असा नाही की वीज घेतल्यानंतर तुम्हाला आणखीन खरोखर लाभ होतो. प्रश्न असा आहे की भागवतामध्ये पण हेच सांगितलंय तुम्ही हे श्रवण केलं की तुम्हाला हा लाभ होतो, हे श्रवण केलं की तो लाभ होतो. तसंच कर्मकांडामध्ये पण आहे हे केलं की हे लाभ होतो, हे केलं की तो लाभ होतो वगैरे. पण आपल्याला जाणलं पाहिजे की आपल्याला लाभ कोणता करून घ्यायचा आहे. बरोबर आहे ना? कर्मकांडाप्रमाणे आपण लाभ करून घेतला तर पुन्हा तीच कर्मकांड करत बसावं लागणार. किंवा एक कर्मकांड चांगलं करायला जायचं त्याची दुसरी बाजू निश्चितच वाईट आहे, त्याच्यावर वाईट काहीतरी होणारच आहे. जसं एका ठिकाणी तुम्ही खड्डा काढला म्हणजे काय झालंय, दुसऱ्या ठिकाणी भर घातलेला आहे ना कुठेतरी. हे कर्मकांड आहे केवळ त्याच चक्रामध्ये अडकणं. पण भागवतामध्ये लाभ कसे आहेत हे या सगळ्या चक्रापासून बाहेर काढणार आहेत आपल्याला. मग लाभ कोणता घ्यायचा आहे आपल्याला तरी कळायला पाहिजे. औषध प्रभुपाद औषधाच्या दुकानाचं उदाहरण देत, औषध दुकानामध्ये गेलात विषयी मिळतं आणि औषधही मिळतं ना. पण कोणतं घ्यायचं आहे आपली बुद्धी तर असली पाहिजे तेवढी. सगळेच लाभ मिळवून देणार आहेत. एका पूर्ण मानसिकरित्या वैफल्य झालेल्या व्यक्तीला विष हे औषध आहे नाही की नाही. मग लाभ कुठला करून घ्यायचा? त्याच औषधाने दुसऱ्या औषधाने त्याचं मनोरुग्ण ठीक होऊ शकतो. मग त्यांनी बुद्धीनं तरी ठरवलं पाहिजे कोणतं औषध घ्यायचं. तसं जगामध्ये भरपूर सांगतील या कर्मकांडानुसार त्या कर्मकांडानुसार असं होईल तसं होईल. गुरु साधू आणि शास्त्र आपल्याला काय सांगतं हे महत्वाचं आहे. बरोबर आहे. तर फार महत्वाचा पण प्रश्न आहे कारण आपल्या व्यावहारिक जीवनामध्ये कधी कधी आपण अशा चर्चेमध्ये गुरफटून जातो आणि त्यामध्ये कृष्णकथा काही राहतच नाही. आणि आपण सगळ्याकडे चर्चेमध्ये जसे बाहेरचे लोक करतात तशीच करत राहतो. तर ह्याला दोन प्रकारे आपण बघू शकतो. एक तर आपले जर आध्यात्मिक चेतना जर ढासळत असेल तर मग निश्चितच तो प्रजलत आहे. जसं प्रभुपाद वृंदावन मंदिर बांधायचं होतं तर तिथल्या मॅनेजरना वाटलं की मला इथं वृंदावनमध्ये मी जॉब करण्यासाठी आलो, सिमेंट पोती विटा मोजण्यासाठी नाही. पण प्रभात काय म्हणाले, हीच तुझी कृष्ण भक्ती आहे. सिमेंट पोती किती आली, किती मोजणं, विटा किती आल्या, हे मोजणं, हेच तुझी भक्ती आहे. तू जरी 64 हरिदास ठाकूरांप्रमाणे जरी 3 लाख जप केलास, तरी त्याचा लाभ तुला होणार नाही. तस कधी कधी वाटत. म्हणून आपल्याला फार महत्वाचं आहे, एक तर आपली चेतना ढासळली नाही पाहिजे, आणि सगळ्यात महत्वाचं काय आहे की आपण गुरुच्या आश्रयाखाली कार्य केलं पाहिजे. जरी अशा प्रकारे प्रजल जर होत राहिले तर आपल्याला निश्चित कळतं की निश्चित हा प्रजल्प चाललेला आहे, ज्यांना आपली चेतना जाणार आहे. तर मग अशा प्रजल्पामध्ये लागायचं नाही. ते सांगितलं ना सेवेचं, हे तसं उदाहरण दिलं. तर कधी कधी सेवा कशी करावी, चांगली कशी करावी, याबद्दल जर चर्चा असेल तर निश्चितच चांगलं आहे. त्याचा जर दर्जा आपल्याला चांगला सुधारायचा असेल, त्याबद्दल चर्चा असेल, ती चांगलीच चर्चा आहे. भगवंतांसंबंधी आपण चर्चा करतो, त्यांच्या सेवेसंबंधी. पण जर आपण हे सोडून जर बाहेरचं सगळ्याचा आपण जर विचार करत बसलो, भगवंतांची चर्चा, भगवंतांच्या सेवेसंबंधी न जाणं, तर मग व्यर्थ चर्चा. यस भाई. रामानंद महाराजांनी फार सुंदर उदाहरण दिलं होतं, चेतना हे पाण्याप्रमाणे वर ठेवलं की खालीच घसरणार. त्यामुळे प्रत्येक वेळेला तिला जर वर आणायचं असेल तर पंप लावायला लागतो. आणि पंप कसा आहे, भक्तांच्या संघामध्ये. म्हणून जर चेतना एका चांगल्या स्तरावर ठेवायची असेल तर भक्तांच्या संघाशिवाय दुसरा कुठलाच पर्याय नाही. आणि भक्तांच्या संघामध्ये पण कधी कधी चेतना खाली जाऊ शकते, जर आपण चुकीचा संघ घेतला तर. भक्तांचा समजून जर आपण बाकी सगळं असंच संघ करायला लागलो तर निश्चितच आपली अधोगती होणार. त्यामुळे चेतना एका स्तरावर अशी स्थिर राहते असं नाही, चेतना नेहमी खाली जाण्याचा प्रयत्न करणार आणि आपल्याला तिला जोर लावायचा आहे. म्हणून महाराजांनी पाण्याचं उदाहरण दिलं होतं, खालीच येणार, किती गेला तरी खालीच येणार. फाउंटन मधून पाणी सोडलं की खालीच येणार, पण तिला वर आणायचं असेल तर परत पंप लावायला लागतो. तसं नेहमी प्रयास असलाच पाहिजे. काय म्हटलं भक्तांचं? म्हणून म्हणतात तिन्ही प्रकारचा संघ आपण घेतला पाहिजे, उत्तम अधिकारी, मध्यम अधिकारी आणि कनिष्ठ. तिघांचाही संघ आपण आपल्याला होणारच आहे, आपलं त्या संपर्कात येणारच. आपण जेव्हा कनिष्ठ भक्तांच्या संपर्कात येतो तेव्हा त्याला मार्गदर्शन करून, कृष्ण कथेचं मार्गदर्शन करून त्याला संघ द्यायचा. मध्यम याच्या स्तरावर मैत्रीपूर्ण आणि उत्तम अधिकाऱ्याकडे श्रवण करून, जिज्ञासा करून, त्यांच्याशी आणखीन उच्च आणि याच्यामध्ये पर्सेंटेज जे सांगितलेलं आहे. आपण कित्येक वेळेला आपल्या जीवनामध्ये प्रचारक, खास करून जे प्रचारक आहेत, ते नेहमी कनिष्ठ भक्तांमध्ये राहतो आपण, कारण उपदेश द्यायला आवडतो, घ्यायला आवडत नाही. म्हणून जर आपण अधिकाधिक कनिष्ठ भक्तांमध्ये राहायला लागलो तर आपणही प्रतिष्ठा याला स्वीकार करून आपले अधोगती होणार आहे. म्हणून आपण तितकाच मध्यम अधिकाऱ्यांशी संबंध असला पाहिजे, तितकाच उत्तम अधिकाऱ्यांशी पण. म्हणून फार महत्वाचं आहे की दोन्ही पण बाजू असल्या पाहिजेत आपल्या जीवनामध्ये, आणि ह्या परिपूर्ण असल्या पाहिजेत. की वरून आपण कोणाचा तरी आदेश पालन करतो आहोत ह्याची परिपूर्ण जाणीव पाहिजे आपल्याला. म्हणजे आपण अगदी सेफ, अगदी सुरक्षित राहू. आणि त्याचबरोबर आपण नुसतं मिळवत बसलोय पण दुसऱ्यांना काही देत नाही असं म्हणून चालत नाही. दोन्ही एंड पाहिजेत, दोन्हीकडे दिलं पाहिजे. हरे कृष्ण. मंत्रा श्रीमद भागवतम की श्रील प्रभुपाद की समवेत गौर भक्त वृंद की जय.